चैतन्यमयी सत्यमयी परमे। ओम आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे। ॐ आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे। ॐ आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे। सत्यमयी परमे। सत्यमयी परमे।
Je mehr man anfängt, mit dem göttlichen Licht und Leben Kontakt zu haben, umso quälender empfindet man dieses irdische Leben der Falschheit. Dieses Gefühl aber muss als Anreiz zur Transformation benutzt werden, die uns aus der Falschheit in die Herrlichkeit der Wahrheit emportauchen lässt. Die Mutter.